आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद। आगामी काळात भारतीय महिलांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल। राज्यपाल CP राधाकृष्णन, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह संपन्न। नागपूरसह विदर्भात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा। आणि नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी। आता सविस्तर बातम्या। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। नवसारीतल्या वंसी बोरसी इथं पंतप्रधान मोदी लखपती दीदी संमेलनाला संबोधित करताना बोलत होते। या कार्यक्रमात 1 लाख महिला उपस्थित होत्या। नारी शक्तीने देशाच्या प्रगतीची कमान सांभाळली आहे। महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे असं पंतप्रधान म्हणाले।
नारी का सम्मान यही समाज और देश के विकास की पहली सीढ़ी होती है। इसलिए विकसित भारत बनाने के लिए, भारत के तेज विकास के लिए आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा। हमारी सरकार महिलाओं के जीवन में सम्मान और सुविधा दोनों को सर्वोच्च प्राथमिकता देती है।
माझ्या आयुष्यात मला कोट्यवधी माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला, हे माझं भाग्य आहे। हे आशीर्वाद सर्वात मोठी प्रेरणा आहे असं मोदी यावेळी म्हणाले। लिज्जत पापड अमूलसारख्या उद्योगातील महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं। स्वयंसहाय्यता गटाच्या सामर्थ्याला वाढवण्यासाठी सरकारनं या योजनेचा निधी 5 पटीनं वाढवला असं त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात लखपती दीदी योजनेच्या 10 लाभार्थ्यांशीही संवाद साधला। महिला दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नारी शक्ती से विकसित भारत या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं। महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो। या दिनाचं औचित्य साधून सर्वांनी लिंगभाव समानतेत सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या।
नारी शक्ति बंधन अधिनियम के द्वारा लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं के लिए आरक्षण का प्रावधान उनके राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में ऐतिहासिक कदम। जमीनी स्तर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए स्वयं सहायता समूह से उन्हें जोड़ा जा रहा है। वे आर्थिक आत्मनिर्भरता प्राप्त करें इसके लिए लखपति दीदी कार्यक्रम चल रहा है। नमो ड्रोन दीदी योजना भी महिलाओं के आर्थिक और तकनीकी सशक्तिकरण का माध्यम बने रही।
केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी या संमेलनात सहभागी झाल्या आहेत। आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून राज्यातील मुख्य सचिव पोलीस महासंचालक तसेच अनेक महत्वाच्या वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी कार्यरत आहेत। विद्यापीठांमधील पदवीदान समारोहात अधिकांश सुवर्ण पदके मुलींना प्राप्त होत आहेत, त्यामुळे आगामी काळात भारतीय महिलांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज केलं। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई इथं संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते। 2029 साली संसदेत तसंच राज्याच्या विधिमंडळात 33% महिला प्रतिनिधी असणार याचा आपणास अभिमान वाटत आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी काढले। नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीप्रमाणे राज्यात इतरत्र देखील महिलांसाठी पतसंस्था सुरु करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
मुंबई इथं आयोजित केल्या जाणाऱ्या वेव्ज या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या तयारीचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल मुंबईत आढावा घेतला. भारताच्या आध्यात्मिक वारशाला चालना देणं, देशाला जागतिक सामग्री केंद्र आणि निर्यातदार म्हणून स्थान देणं, बौद्धिक संपदा परिसंस्थेला चालना देणं आदी गोष्टींना चालना देण्यासाठी या परिषदेचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तसंच भारतीय माध्यमांची जागतिक उपस्थिती वाढवणं आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणं यावर देखील या परिषदेत भर दिला जाणार असल्याचं जाजू म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यासह विदर्भात महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. नागपूर दूरदर्शन केंद्र कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर आकाशवाणी केंद्राचे उपमहानिदेशक अभियांत्रिकी रमेश घरडे तसंच कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभिये, अविनाश निमजे कार्यालय प्रमुख अभियांत्रिकी, कार्यक्रम निष्पादक मीनल पाठराबे आणि अधिकारी कर्मचारी आमंत्रित मान्यवर अतिथी उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आलं. दुसऱ्या सत्रात सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचं आयोजन करण्यात आलं. या सत्रामध्ये सुनील सदाशिवन यांनी मार्गदर्शन केलं. तिसऱ्या सत्रात स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ अनुपमा गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. तसंच अपर्णा लखमापुरे यांनी एक पात्री प्रयोगाचं सादरीकरण केलं. जागतिक महिला दिन राज्यात ठिकठिकाणी साजरा होत असून अकोला जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम तसंच वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसंच समारोपीय कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. गोंदिया शहरात आज जागतिक महिला दिनानिमित्त सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी सायकल रॅली काढत हा दिन साजरा केला. या रॅलीत गृह पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महिला पोलीस अधिकारी तसंच गोंदिया शहरातील तरुणींची उपस्थिती होती. यवतमाळमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला मदत केंद्रांतर्फे 3 महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आला. दारिद्र्य रेषेखालील आणि गरजू महिलांना छोटे व्यवसाय चालवण्यासाठी मोफत जागा आणि मशिनरी पुरवली जाते. यातून त्यांनी आपला छोटा रोजगार कमवावा अशी या मागची संकल्पना आहे. स्वयंरोजगार मिळालेला प्रियांका तुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मी शिवणकाम करतो. ते माझ्याकडे मशीन नसल्यामुळे महिला मदत केंद्रात मॅडमनी मला मशीन उपलब्ध करून दिली होते आणि शिवणकाम आहे ते थोडे थोडे आता म्हणजे चालू आहे शिवायचे. आम्ही हे टिपा वगैरे ब्लाउज वगैरे शिवतो.
जागतिक महिला दिनानिमित्त आज गडचिरोली पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विभागांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात महिला बचत गटांना कृषी अवजारांचं वाटप करण्यात आलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकी टायर फुटल्यानं ती कार धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राला शिव शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा, गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्यासारख्या महान संतांचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी या प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या देशमुख कुटुंबाची नाही तर सर्वांनी ही लढाई लढावी लागणार आहे. भविष्यात ही घटना पुन्हा घडू नये, क्रूरता नष्ट व्हावी याकरिता सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. आगामी काळात भारतीय महिलांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल. राज्यपाल सी पी राधाकृष्णन बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह संपन्न. नागपूरसह विदर्भात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा. आणि नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.